आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत डिजिटल विकासाच्या भारतीय मॉडेलवर दावोसमध्ये आज चर्चा. पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचं योगदान आणि नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्वाचा. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचं नागपूरच्या जागतिक परिषदेत प्रतिपादन. अकोला जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींची टीबी मुक्तीकडे वाटचाल. आणि महाराष्ट्रातल्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला सुरुवात होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. बुद्धिमान युगासाठी सहकार्य या संकल्पनेखाली दावोस गुंतवणूक परिषद होत असून या परिषदेत 65 अधिक भारतीय व्यावसायिक देखील सहभागी झाले आहेत. 24 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत भारताची उल्लेखनीय प्रगती तसंच भारताचं विकासाचं मॉडेल त्याचबरोबर बरोबर समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनासाठी भारताचा दृष्टिकोन भारतीय शिष्टमंडळ अधोरेखित करेल. या परिषदेत सहभागी होऊन भागीदारी मजबूत करणं, गुंतवणूक आकर्षित करणं तसंच शाश्वत विकास आणि तंत्रविषयक नवोन्मेषामध्ये अग्रगण्य देश म्हणून आपली प्रतिमा जगासमोर आणण्याचा भारताचा उद्देश आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत तसंच एमआयडीसी, एमएमआरडीए आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. डेटा सेंटर्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात अपेक्षित आहेत. या परिषदेदरम्यान राज्यात मोठी गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपूरक पशुपक्षीपालन मत्स्य व्यवसाय उद्योगाला भविष्यात जर अधिक शाश्वत करायचं असेल तर हवामान बदलाचा विचार करून प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचं काटेकोर नियोजन करणं नितांत आवश्यक आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना अन्न सुरक्षिततेसह शेतीपूरक उद्योग व्यवसायातून चांगल्या उत्पन्नांची संसाधनं अधिक भक्कम करण्यासाठी संशोधकांनी पुढे यावं असं आवाहन पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत आयोजित जागतिक पशु आहारशास्त्र परिषदेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या.
पशुधन कमी आणि खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. न्यूट्रिशनच्या अवेअरनेसमुळे लोक आता फार चुजी झाले. तर जसं आपण शेतकऱ्यांना सांगतो की चांगलं बियाणं वापरा, कमी जमिनीमध्ये चांगलं बियाणे वापरून, कमी पाणी वापरून, कमी खतं वापरून, कमी रसायन वापरून भरपूर यील्ड करा. आणि मला असं वाटतं की दिस डिपार्टमेंट सो इम्पॉर्टंट दॅट वी आर टेकिंग केअर ऑफ द न्यूट्रिशन ऑफ होल ग्लोब. दिस इज अ व्हेरी ग्लोबली कनेक्टेड डिपार्टमेंट.
उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीत वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढं दूध, मांस, अंडी उपलब्ध व्हावेत, यातील पोषण मूल्यद्रव्य वाढण्यासह पर्यावरणातील संतुलनही राखलं जावं यादृष्टीनं आयोजित जागतिक पशु आहारशास्त्र परिषद महत्वाची आहे. यानिमित्तानं आपण सर्व संशोधक एकत्र येऊन या क्षेत्राला नवी दिशा द्याल याची खात्री असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. संपूर्ण जगामध्ये भारत देशात सर्वात जास्त दूध उत्पादन होतं तर महाराष्ट्र हा दूध उत्पादनामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागामध्ये कमी जागेत हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पशुखाद्य तसंच चारा निर्मितीसाठी प्रशिक्षण देणं आवश्यक असून या 3 दिवसीय परिषदेतून व्यावहारिक उपाय सुचवले जातील असं देखील मुंडे यांनी यावेळी सुचवलं. या परिषदेला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ हिमांशू पाठक, मापसू नागपूरचे कुलगुरू डॉ एम व्ही पाटील प्रामुख्यानं उपस्थित होते. समाज सशक्त झाला तर देश सशक्त होईल यासाठी समाजाला सशक्त करण्यासाठी तळागाळातील शोषित, वंचित दुर्बल गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणं आवश्यक आहे. याकरता शासन राबवत असलेल्या विविध योजनांच्या लाभासोबतच न्याय मिळवून देण्यासाठी न्याय आणि प्रशासनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर तथा वर्धा जिल्ह्यातील पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी विधी सेवा महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केलं. वर्धा इथल्या विकास भवन इथं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि वकील संघ वर्धाच्या संयुक्त विद्यमानं विधी सेवा महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका होते. न्यायाधीश भारुका यांनी अध्यक्षीय भाषणातून सुचवलं की
सेवा महाशिबीर हे शासनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या जनसामान्यांपर्यंत तळागाळांच्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी न्यायालयामार्फत ह्या बाबी कशा सगळ्यांपर्यंत पोहोचतील अशी ही योजना आखली होती आणि म्हणून विधी सेवा महाशिबिराचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अकोला जिल्ह्यात 236 ग्रामपंचायतींची टीबी मुक्तीकडे वाटचाल होत आहे. क्षयरुग्णांचं प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी शोधमोहीम आणि उपचारांना गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्हा टीबी फोरमची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली त्यावेळी ते बोलत होते. क्षयरोग निर्मूलन मोहिमेत टीबीमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार दिला जातो. अकोला जिल्ह्यातील सर्व गावं टीबीमुक्त करण्याचं ध्येय ठेवून मोहिमेला गती द्यावी. प्रौढांचं बीसीजी लसीकरण ऐच्छिक आहे. तथापि 75,000 अधिक व्यक्तींनी पूर्वनोंदणी केली आहे. त्यात सध्या 34% लसीकरण झालं आहे. हे काम पूर्ण करण्याचे निर्देश कुंभार यांनी दिले. विधिमंडळाद्वारे देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. पाटण्यात सुरू झालेल्या 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. विधिमंडळात होणारे गोंधळ आणि त्याचं पावित्र्य जपा, संविधानानं घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. लोकसभा राज्यसभेसह देशाच्या विविध भागातून आलेले विधिमंडळाचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी यात सहभागी झाले आहेत. याविषयी आकाशवाणीशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,
अशा संमेलनातूनच संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचं अधिक पाठबळ हे पीठासीन अधिकाऱ्यांना प्राप्त होतं त्याबद्दल सर्वांना मनापासून शुभेच्छा.
संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष होत असताना संसद आणि राज्य विधिमंडळाचं संविधानाच्या बळकटीतलं योगदान यावर या संमेलनात विशेष चर्चा होणार आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्यावहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. काल रात्री झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघांनी वेग, रणनीती आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं. भारतीय पुरुष संघानं नेपाळला 54-36 असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं, तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघाला 78-40 अशा मोठ्या फरकानं मात दिली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांमध्ये भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रदेशचं 53वं प्रदेश अधिवेशन येत्या 28-30 जानेवारी दरम्यान स्मृती मंदिर परिसर रेशीमबाग मैदान नागपूर इथं होत आहे. या अधिवेशनाचा भूमिपूजन समारोह आज रेशीमबाग मैदान इथं सुप्रसिद्ध उद्योजक आशिष फडणवीस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांच्या हस्ते पार पडलं. हे अधिवेशन विदर्भ प्रदेशाच्या युवा तरुणाईला नवी ऊर्जा आणि दिशा देणारं ठरणार असून विदर्भातील 120 तालुके आणि 119 मोठ्या सेंटर्समधील 550 महाविद्यालयातून 2000 विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. तब्बल 13 वर्षांनंतर नागपुरात हे विदर्भ प्रांताचं अधिवेशन होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत डिजिटल विकासाच्या भारतीय मॉडेलवर दावोसमध्ये आज चर्चा आणि पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचं योगदान आणि नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्वाचा, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचं नागपूरच्या जागतिक परिषदेत प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.